नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. निरोगी लोकसंख्या ही विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह रेल्वेच्या 3 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा शुभारंभ. आता सविस्तर बातम्या. निरोगी लोकसंख्या ही विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या काल मुंबईत लोकभवन इथं जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन करताना बोलत होत्या. देशातल्या नागरिकांचं आरोग्य ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानंही सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही तितकेच महत्वाचे असल्याचं अधोरेखित करत राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
तणावपूर्ण आधुनिक जीवनशैली, एकाकी जीवन, शहरीकरण और कोविड के बाद की चुनौतियों ने मानसिक स्वास्थ्य की देखभाल की जरूरत को रेखांकित किया है. आमतौर पर देखा जाता है कि मानसिक स्वास्थ्य समस्या के प्रति उदासीन रवैया अपनाया जाता है, जिससे ये समस्या और भी बढ़ जाती है.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. देशभरातल्या 75 जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांची आरोग्य तपासणी तसंच आरोग्याच्या विविध समस्यांविषयी जनजागृती केली जाणार असल्याचं हिंदुजा रुग्णालयाचे अध्यक्ष एपी हिंदुजा यांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रपती आज शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून त्या पुढे शेगावला रवाना होतील. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह रेल्वेच्या 3 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या 3 प्रकल्पांवर एकूण 9,072 कोटी रुपये खर्च होणार आहेत. नवी दिल्लीत नव्यानं उभारण्यात आलेल्या सेवा तीर्थ संकुलात काल प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केरळ राज्याचं नाव केरलम असं करण्याच्या प्रस्तावाला तसंच 2026-27 हंगामात कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत 5,925 रुपये प्रतिक्विंटल ठेवण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. बारामती विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCA अपघातग्रस्त विमान मालकीच्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या 4 लिअरजेट विमानांचं उड्डाण तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर या विमानांचं विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं. तपासणीत देखभाल प्रक्रियेत त्रुटी, उड्डाण सुरक्षेचे नियम आणि तांत्रिक निकषांचं उल्लंघन आढळल्याचं DGCA स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत कंपनी या त्रुटींचं मूळ कारण शोधून दुरुस्ती करत नाही आणि सर्व सुरक्षा निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही. नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर्ससोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर DGCA विमान कंपन्यांसाठी नव्या कडक सुरक्षा आदेशांची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या कमी ठेवण्यात आल्या आहेत. कृषीपंप आणि यंत्रमागावरच्या अनुदानासाठी 3,112 कोटी, सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगासाठी 803 कोटी तर जलजीवन अभियानासाठी 1,431 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 राज्यावर 9,32,00,000 रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवण्यासंदर्भात कायद्यात बदल केला असून आता राज्यातली सर्व 479 धर्मादाय रुग्णालयं सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते काल विधानसभेत बोलत होते. यापुढे या योजना न राबवणाऱ्या पात्र रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. कायद्यात डिजिटल अटक नावाची कुठलीही तरतूद नाही असंही फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ते म्हणाले,
राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही, त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे.
या प्रकरणात कुणी पैसे दिले असतील तर 1930 या क्रमांकावर फोन करावा, त्यानंतर पैसे हस्तांतरण थांबवता येऊ शकतं, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल. 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक. समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र. आपकी उपस्थिति प्रार्थनीय है.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली. सरकारची राज्याला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची घोषणा मृगजळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली. भाजप आमदार संजय कुटे यांनी चर्चेत सहभाग घेताना दावोस दौऱ्यात 3 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात सिंचनाच्या योजना रखडल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केली. चेतन तुपे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा उपस्थित करत तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली होती. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख 5 ते 6 योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या सगळ्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची नोंदणी आणि प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवाचा काल तुळजापूर इथं शुभारंभ झाला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या महोत्सवाचं उद्घाटन झालं. महोत्सवात एकूण 75 स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यात शासकीय, निमशासकीय विभाग, महिला बचत गट तसंच विविध संस्थांचा सहभाग आहे. जालना इथं काल राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानं वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. 100हून अधिक कलाकार या महोत्सवात पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करणार आहेत. दरम्यान जालन्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं असून आज महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. नांदेड इथं माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. लातूरचे डॉ राम बोरगावकर यांना या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आज या कार्यक्रमात अनुपमा जोशी यांचं सरोदवादन, रुचिरा केदार आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून 1 मार्चपर्यंत विक्री आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या जिल्हा परिषद प्रांगणात भरणाऱ्या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात तळपट बोरगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली आहे. बंगळुरू इथल्या स्ट्राटाबीज व्हेंचर्स अंतर्गत कार्यरत असणारी राष्ट्रविद्या गीत ही स्वयंसेवी संस्था आणि सायबर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जागतिक स्तरावरील राष्ट्रगीत गायन कार्यक्रम घेण्यात आला. यात शाळेतले 49 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. या जागतिक नोंदीचं प्रमाणपत्र शाळेला नुकतंच प्रदान करण्यात आलं. जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीनं काल बीड इथं असहकार आंदोलन करण्यात आलं. प्रलंबित लिपिक संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना 4थ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. निरोगी लोकसंख्या ही विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. गोंदिया जबलपूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासह रेल्वेच्या 3 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.